आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विदर्भातील उद्योग वाढीच्या सर्व संभावनांचा कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री CII विदर्भ विभागीय कार्यालयाने अभ्यास करावा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या 5 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार। जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आणि भारत इंग्लंड 5व्या कसोटी क्रिकेट सामन्यात 4थ्या दिवस अखेर इंग्लंड पुढे विजयासाठी 374 धावांचं लक्ष। आता सविस्तर बातम्या। कुठल्याही उद्योगाच्या विकासासाठी पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संचार या गोष्टी महत्वाच्या असून विदर्भातील खनिज, कोळसा, वन उत्पादन, पर्यटन, कापूस उद्योग या सर्व उद्योग वाढीच्या संभावनांचा कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीजच्या विदर्भात होत असलेल्या विभागीय कार्यालयाने अभ्यास करून या क्षेत्रातील कमकुवत दुवे ओळखावे आणि त्यांना बलस्थानामध्ये रुपांतरित करावं यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केंद्र आणि राज्य सरकार करेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये दिली। नागपुरात भारतीय उद्योग महासंघाच्या अर्थात CII नवीन विदर्भ विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। विभागीय कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम आणि त्यासोबतच्या India@100 चार्टिंग विदर्भास जर्नी टू डेव्हलप इंडिया या शीर्षकाखाली आयोजित परिषदेत बोलताना गडकरी यांनी सांगितलं की विदर्भाच्या जवळ असणाऱ्या आंध्र प्रदेशमधील बंदर ही मालवाहतूक खर्चामध्ये कपात करू शकतात।
विजयवाड़ा टू नागपुर केवल 545 किलोमीटर और उन्होंने अभी 12 पोर्ट्स डेवलप कर रहे हो। विशाखापट्टनम मैं जब शिपिंग मंत्री था तब मेरे समय अच्छा डेवलप हुआ, तो मैं सोच रहा था कि अगर ये पोर्ट डेवलप हो जाएंगे तो मुंबई जाने के लिए जितना डिस्टेंस लगता है उसके आधे डिस्टेंस में हम समुद्र में पहुंच पाएंगे। दूसरी इम्पोर्टेंट चीज है कि इन पोर्ट में ड्राफ्ट भी अच्छा है। मुंबई में ट्रैफिक कंजेशन जैसा है वैसे पोर्ट में भी कंजेशन है। जो पोर्ट्स है वो अगर नागपुर से नजदीक होते हैं, विदर्भ से नजदीक होते हैं, तो हम लॉजिस्टिक कॉस्ट कम कर सकेंगे, क्योंकि आने वाले समय में लॉजिस्टिक कॉस्ट बहुत महत्वपूर्ण है।
नागपुरातील भारतीय उद्योग महासंघ CII नवीन विदर्भ विभागीय कार्यालय लक्ष्मीनगरात असून ही संघटना सल्लागार प्रक्रियांद्वारे उद्योग आणि सरकार दोघांशी भागीदारी करून उद्योग वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचं काम करते। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं होत असून लवकरच या दोन शहरातलं अंतर केवळ 2 तास 7 मिनिटांवर येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। गुजरातमध्ये भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। पुण्याहून मध्य प्रदेशातल्या रिवाकडे जाणाऱ्या तसंच जबलपूर ते रायपूर या गाडीचं उद्घाटनही त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं। गेल्या 11 वर्षात 34,000 किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग तयार झाले असून भारतीय रेल्वेचं मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे असं ते यावेळी म्हणाले। रेवा पुणे प्रारंभिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी 6 ऑगस्टपासून नियमितपणे धावेल आणि पुणे रेवा एक्सप्रेस ही गाडी 7 ऑगस्टपासून नियमितपणे धावेल। या नवीन रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना जबलपूर, बालाघाट, गोंदिया, राजनांदगाव, रायपूर आणि पुणे दरम्यान थेट, सुलभ आणि सोयीस्कर रेल्वेसेवा मिळेल। शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय आणि रोजगारासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या सेवा विशेषतः फायदेशीर ठरतील असं वैष्णव यांनी सांगितलं।
बहुत ही गौरव की बात है कि माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के बड़े विजन के साथ रेलवे में एक बड़ा परिवर्तन हो रहा है। नई पटरियां बन रही है, नई तरह की ट्रेन आ रही है। ट्रेन को साफ रखना, स्टेशन को साफ रखना, नए स्टेशन बनाना, कई तरह के काम हाथ में लिए गए हैं। और आज बहुत खुशी की बात है कि भावनगर से अयोध्या धाम को जोड़ने वाली नई ट्रेन आज चालू हुई है। मध्य प्रदेश में 2 गाड़ियां रवाना हुई है, एक रीवा से पुणे और दूसरी जबलपुर से रायपुर।
देशातल्या 1300 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रकल्प हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत। गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझल गायक भीमराव पांचाळे यांना तसंच चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येईल। चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देण्यात येणार आहे। राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे। यंदापासून छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार देण्यात करण्याची घोषणा शासनानं केली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावेत ही अनेकांची भावना होती. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण राज्यस्तरावरील सर्व जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद घेऊन केलेल्या मंथनातून 6 समित्यांची स्थापना करण्यात आली. या समित्यांनी अत्यंत कमी कालावधीत आवश्यक त्या बदलासह अभ्यासपूर्ण शिफारसी केल्या आहेत. या शिफारशींनुसार तात्काळ शासन निर्णय निर्गमित करून जनतेला अभिप्रेत असलेल्या उत्तम प्रशासनाचा प्रत्यय जनतेला मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. नागपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात IAM इथं 2 दिवसीय परिषदेच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. महसूल अधिकाऱ्यांचा विशेषतः विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचा कामकाजाचा वेळ मंत्र्यांचे प्रोटोकॉल सांभाळण्यातच जातो याविषयी चिंता व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली की यापुढे आपला प्रोटोकॉल सांभाळण्यासाठी विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी येऊ नये. या वेळेचा सदुपयोग त्यांनी जनतेच्या कामासाठी करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी आकांक्षित जिल्हा आणि तालुका अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील नागापूर इथल्या आदिवासी आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आणि 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थिनींची प्रकृती जाणून घेतली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी उपस्थित शिक्षकांकडून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली. त्यांनी डॉ रावत यांना मुलींच्या आरोग्याबाबत आणि प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. नेत्यांनी विद्यार्थिनींच्या नातेवाईकांशी बोलताना या प्रकरणात सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासनही दिलं. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनमधील ओव्हल इथं खेळला जात आहे. भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी 374 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव सुरू असून अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 3 गडी बाद 164 धावा झाल्या आहेत. जो रूट 23 धावांवर खेळत आहे तर हॅरी ब्रुक 38 धावांवर खेळत आहे. भारतातर्फे मोहम्मद सिराजनं 2 गडी बाद केले आहेत. त्याआधी भारताचा दुसरा डाव 396 धावांवर संपला. इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपला होता तर भारतानं पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. या मालिकेत इंग्लंडकडे 2-1 अशी आघाडी आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असून बहुतांश भागात केवळ हलक्या सरींची नोंद होत आहे. हवामान विभागानुसार सध्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी असली तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये काल शनिवारी कमाल तापमान 34 सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. हवामान विभागाच्या माहितीनुसार ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरात बॉम्ब ठेवले असून बॉम्बनं घर उडवण्यात येईल अशा धमकीचे फोन नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला सकाळी 9 आल्यावर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. पोलिसांनी गडकरी यांच्या घराचा बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या सहाय्यानं आत आणि परिसरात कसून चौकशी केल्यानंतर ही धमकी म्हणजे फेक कॉल होतं हे स्पष्ट झालं. या पार्श्वभूमीवर गडकरी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विदर्भातील उद्योगवाढीच्या सर्व संभावनांचा कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री CII विदर्भ विभागीय कार्यालयानं अभ्यास करावा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या 5 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार. आणि भारत इंग्लंड 5व्या कसोटी क्रिकेट सामन्यात 4थ्या दिवस अखेर इंग्लंड पुढे विजयासाठी 374 धावांचं लक्ष्य. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.